नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. बँकांशी निगडीत आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आणण्यासाठी धोरण निश्चितीची गरज. रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. वाराणसीतल्या ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेची परवानगी देण्याला स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात, तर राज्यात विजेचे 10% वाढीव दर लागू. आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पदवी तसंच पदव्युत्तर परीक्षांना उद्यापासून प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. देशातल्या सर्व नागरिकांना बँकेतले आर्थिक व्यवहार सोप्या पद्धतीनं करता यावे यासाठी धोरण निश्चित करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयच्या स्थापनेला आज 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबईत घेण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गव्हर्नर शक्तिकांत दास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. भारताची बँक व्यवस्था जगात आदर्श समजली जात असल्याचं सांगत आरबीआयमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. शाश्वत आणि गतिमान आर्थिक प्रगतीसाठी आरबीआयला सतत प्रयत्नरत राहावं लागणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. यावेळी 90 रुपयांच्या विशेष नाण्याचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. काल दिल्ली इथं रामलीला मैदानावर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या सभेत राहुल गांधी यांनी देशात यंत्रणांचा गैरवापर सुरू असून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएम नसेल तर भारतीय जनता पक्ष लोकसभेच्या 180 जागाही जिंकू शकणार नाही असा दावा केला होता. गांधी यांच्या या विधानाचा निषेध करत गांधी हे अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण करत असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. दिल्लीतल्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस अव्हेन्यू न्यायालयानं 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपास कार्यात सहकार्य करत नसल्याचा आरोप सक्तवसुली संचालनालय ईडीनं केजरीवाल यांच्यावर केला आहे. कथित मद्य धोरण प्रकरणी केजरीवाल यांना 21 मार्चला अटक करण्यात आली होती. वाराणसी इथल्या ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदू समाजाला पूजा करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. वाराणसी न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकेवर सुनावणी घेत दोन्ही समाजाच्या भाविकांना धार्मिक प्रार्थना करता यावी यासाठी ज्ञानवापी मशिदीत स्थिती जैसे थे कायम ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. हिंदू समाजानं दक्षिण द्वाराचा तर मुस्लिम समाजानं उत्तर दरवाजाचा वापर करण्याची सूचना करत या प्रकरणी अंतिम निर्णय येईपर्यंत हीच व्यवस्था कायम ठेवण्यास न्यायालयानं सांगितलं आहे. दरम्यान मध्य प्रदेशात धार इथं भोजशाला परिसरातलं शास्त्रोक्त सर्वेक्षण थांबवण्यासही सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसारच भारतीय पुरातत्व संशोधन विभाग ASI या ठिकाणी सर्वेक्षण करत आहे. या सर्वेक्षणामुळे विवादित स्थळाच्या संरचनेत काहीही बदल होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना न्यायालयानं ASI ला केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. येत्या 4 तारखेपर्यंत या टप्प्यासाठी अर्ज भरता येणार आहे. परभणी इथं आज 3 उमेदवारांनी 9 उमेदवारी अर्ज दाखल केले. अपक्ष उमेदवार गोविंद रामराव देशमुख यांनी 4 अर्ज, राष्ट्रीय समाज पक्षाचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी 3 अर्ज, तर अपक्ष उमेदवार आप्पासाहेब कदम यांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी ही माहिती दिली. यापूर्वी 2 अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी 1 अर्ज दाखल केले आहेत. जानकर यांनी आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी घेण्यात आलेल्या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संविधान बदलाच्या चर्चा लोकांची दिशाभूल करण्यासाठी केल्या जात असून त्यावर कोणी विश्वास ठेवू नये असं आवाहन अजित पवार यांनी केलं. आज हिंगोली लोकसभा मतदारसंघात 1 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अभिनव भारत जनसेवा पक्षाचे रवी रामदास जाधव यांनी हा अर्ज दाखल केला आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली। त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत दाखल केलेल्या नामनिर्देशन अर्जांची संख्या 2 झाली आहे। नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आज 2 अर्ज दाखल झाले। इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव बळवंतराव चव्हाण तर अपक्ष म्हणून महारुद्र केशव पोपळाईकर यांनी अर्ज दाखल केले। या मतदारसंघात आतापर्यंत 5 अर्ज दाखल झाले आहेत। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आज भाजपच्या वतीनं तसंच अपक्ष अर्ज दाखल केला। या मतदारसंघात आतापर्यंत 2 उमेदवारांनी 4 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व लोकसभा मतदारसंघातली परिस्थिती आणि एकूण घडामोडींचा आढावा घेण्यासाठी लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी घेऊन येत आहे। आज 1 एप्रिलपासून संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेदरम्यान हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित केला जाणार आहे। आज नागपूर मतदारसंघाचा आढावा ऐकता येणार आहे। हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता। तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत। यामुळे सिलेंडर 30 ते 32 रुपयांनी स्वस्त झाले आहेत। आता मुंबईत एका व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1717 रुपये इतकी झाली आहे। राज्यात आजपासून नवीन 10% वाढीव वीज दर लागू झाले आहेत। महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगातर्फे मार्च 2023 मध्ये 2 वर्षांसाठी 2 टप्प्यात वीज दरवाढ मंजूर करण्यात आली होती। त्या अनुषंगाने ही वीज दरवाढ करण्यात आल्याचं महावितरणनं सांगितलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या शहागंज परिसरातल्या 10 जणांवर महावितरणने आज वीज चोरीचा गुन्हा दाखल केला। या 10 जणांनी 1,40,143 रुपयांची वीज चोरी केल्याचं आढळून आलं। शहागंज शाखेचे सहाय्यक अभियंता संभाजी अथरगण यांच्या पथकानं राबवलेल्या तपासणी मोहिमेनंतर सर्व आरोपींना वीज चोरीचे निर्धारित बिल दिले असता ते भरण्यास त्यांनी टाळाटाळ केली। त्यानंतर अथरगण यांच्या फिर्यादीवरून 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी पदव्युत्तर परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत। 2 एप्रिलपासून पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा, 16 एप्रिलपासून सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तर 19 एप्रिलपासून सर्व विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत। तसंच 3 मे पासून शिक्षण आणि शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या आणि 13 मे पासून औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत। विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालयात 105 केंद्रांवर या परीक्षा घेण्यात येतील। या परीक्षेचे निकाल 30 दिवसात जाहीर करण्यासाठी विद्यापीठानं 4 संलग्नित महाविद्यालयांमध्ये 14 मूल्यांकन केंद्र तयार केली आहेत। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदान जनजागृती रथाला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली। तसंच पारधी यांनी कार्यालयातल्या मी मतदान करणारच या अभियानांतर्गत स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करून उद्घाटन केलं। या मतदान जनजागृती रथाद्वारे शहरातल्या प्रत्येक वॉर्ड आणि ग्रामीण भागात जाऊन मतदानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर इथल्या सार्थक नलावडे आणि तनिष केंजळे यांनी महाराष्ट्र स्टेट ओपन बॅडमिंटन राज्यस्तरीय स्पर्धेत अंडर 17 दुहेरी गटात द्वितीय क्रमांक पटकावला। पुणे इथं 28 ते 31 मार्च दरम्यान या स्पर्धा घेण्यात आल्या। सार्थक नलावडे हा SBOA पब्लिक स्कूल या शाळेचा विद्यार्थी आहे। परभणी इथं सेलू देंगली पिंपळगाव दरम्यान सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे 2, 6 आणि 8 तारखेला काही रेल्वेगाड्या उशिरा धावणार आहेत। दक्षिण मध्य रेल्वे कार्यालयानं ही माहिती दिली। हवामान। राज्यात आज सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तापमानाची सोलापूर इथं नोंद झाली। त्याखालोखाल बीड, अकोला आणि जळगाव इथं 40 अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर बुलढाणा इथं 38.4 अंश सेल्सिअस, परभणी 36.5 तर नांदेड इथं 36.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। बँकांशी निगडीत आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आणण्यासाठी धोरण निश्चितीची गरज, रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन। वाराणसीतल्या ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेची परवानगी देण्याला स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी तसंच पदव्युत्तर परीक्षांना उद्यापासून प्रारंभ। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।